आकाश आणि पाताळ. आकाश आणि पाताळ हे दोन दृष्टिकोन भासतात, पण त्यातले अंतर मोजता येत नाही. त्यामुळे समजत नाही. दिवसभर जीवनाच्या घडामोडींची चर्चा करत बसणं आणि त्याच वेळात गरजू जीवांची यथायोग्य सेवा करणं या क्रियेत देखील आकाश आणि पाताळाची वेगवेगळी व्यवस्था भासते. ही व्यवस्था समजते पण उमजत नाही. गरजू जीवांची यथायोग्य सेवा करणे याला सदाचार म्हणतात. ज्याचे आचरण आणि उदाहरण श्री हनुमान चरित्र आहे. आणि दुसऱ्या बाजू दुसऱ्या विचारधारणेत आम्ही आमच्या